आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगणगणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक महापूजा भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्य पदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट ब च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा टी20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्रीनिवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.